आकाशवाणी मुंबई मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एक देश एक निवडणूकशी संबंधित दोन विधेयकं लोकसभेत सोमवारी सादर केली जाणार. देशातल्या सर्व मुख्य सचिवांची परिषद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरू. तारणाविना कृषी कर्जाच्या मर्यादेत 40,000 रुपये वाढ. महाराष्ट्रात मंत्रिमंडळाचा शपथविधी उद्या नागपुरात होणार. महिला कनिष्ठ गट हॉकी आशिया चषक स्पर्धेत आज भारताचा सामना जपानबरोबर. आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री EVKS एलंगोवन यांचं आज चेन्नई इथं दीर्घ आजारानं निधन. एक देश एक निवडणूकशी संबंधित दोन विधेयकं लोकसभेत सोमवारी सादर केली जाणार आहेत. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल संविधान सुधारणा विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश कायदा सुधारणा विधेयक लोकसभेत मांडतील. एक देश एक निवडणूक या संकल्पनेची पडताळणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीच्या शिफारसी नुकत्याच सरकारने स्वीकारल्या असून देशभरात एकाच वेळी निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने विविध राजकीय पक्षांसह तज्ञांशी याबाबत विस्तृत चर्चा केली. याअंतर्गत निवडणूक प्रक्रिया दोन टप्प्यात राबवली जाईल. पहिल्या टप्प्यात लोकसभेची निवडणूक आणि सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुका घेतल्या जातील. तसंच या निवडणुका झाल्यानंतर 100 दिवसांच्या आत दुसऱ्या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जातील. लोकसभेत आज भारतीय संविधानाच्या 75 वर्षांनिमित्त आयोजित विशेष चर्चासत्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सहभागी होणार आहेत. आज चर्चासत्राची सुरुवात संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान निर्मितीतील योगदानाचं त्यांनी यावेळी कौतुक केलं. देशाने स्वातंत्र्यानंतर प्रत्येक नागरिकाला समान अधिकार दिले आहेत. अल्पसंख्याकांसोबत कोणताही भेदभाव केला जात नाही आणि त्यांना कायदेशीर संरक्षण असल्याचं रिजिजू म्हणाले. देशातील 6 अल्पसंख्याक समुदायांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबविल्या जात असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. काल या चर्चासत्रात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी आपापले विचार मांडले. देशातल्या सर्व मुख्य सचिवांची 4थी राष्ट्रीय परिषद नवी दिल्लीत होत असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी परिषदेच्या अध्यक्षस्थानी आहेत. केंद्र आणि राज्य सरकारांमधला ताळमेळ वाढवण्याच्या दृष्टीनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून या परिषदेची सुरुवात झाली. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेची संकल्पना उद्योजकता रोजगार आणि कौशल्य विकासाला प्रोत्साहन लोकसंख्या समीकरणाचे फायदे अशी आहे. परिषदेला काल प्रारंभ झाला असून आज समान विकास आराखड्यावर राज्य सरकारांच्या सहभागातून काम या विषयावर चर्चा होत आहे. सर्व राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव आणि विविध क्षेत्रातले तज्ज्ञ परिषदेला उपस्थित आहेत. अभिव्यक्ती आणि संवाद यांच्या मध्य साधील अशा प्रकारे भारतीय लोकशाही केंद्रस्थानी आणणं आवश्यक असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत टपाल आणि दूरसंचार लेखा आणि वित्त सेवेच्या 50व्या स्थापना दिन कार्यक्रमात बोलत होते. अभिव्यक्ती आणि संवाद परस्परांना पूरक असून दोन्हीमधील सुसंवाद ही यशाची गुरुकुली असल्याचं धनखड यांनी सांगितलं. मतदार याद्यांची योग्य तपासणी केल्यानंतरच त्यात सुधारणा आणि नावं हटवण्याची प्रक्रिया करा असे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगानं दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्राद्वारे दिले आहेत. मतदारांची नावं हटवण्याच्या प्रक्रियेत अधिकाधिक राजकीय पक्षांना सामावून घ्यावं असंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. मतदार याद्यांमधून अवैध आणि तात्पुरत्या स्थलांतरित तसंच बोगस मतदारांची नावे हटविण्याचा भारतीय जनता पक्षाने मांडलेला मुद्दा या पत्रात नमूद करण्यात आला आहे. मतदार यादीतून मोठ्या संख्येने मतदारांची नावे हटवली गेल्याच्या आम आदमी पक्षाच्या आरोपांचाही या पत्रात उल्लेख करण्यात आला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं तारणाविना कृषी कर्जाची मर्यादा 1,60,000 रुपयांवरून 2,00,000 रुपये करण्याची घोषणा केली आहे. येत्या 1 जानेवारीपासून हा निर्णय लागू होईल. यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक सहाय्य प्रदान होईल असं कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. कर्ज वितरण सुलभ झाल्यानं किसान क्रेडिट कार्ड कर्जाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषीविषयक घटकांमध्ये अधिक गुंतवणूक करता येईल असंही या निवेदनात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र www.newsonair.gov.in या आमच्या संकेतस्थळावर तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही आपण ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर, स्पॉटीफाय या ऍपवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रातल्या नवनिर्वाचित सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी उद्या रविवारी सायंकाळी 4 वाजता नागपूर इथं राजभवनात होणार आहे. राजभवनातून ही माहिती देण्यात आली. येत्या सोमवारपासून राज्य सरकारचं हिवाळी अधिवेशन नागपुरात होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला हा मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे. दरम्यान मंत्र्यांची यादी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली असून तेथून मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित आमदारांना सूचित केलं जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना दिली. यापूर्वी 5 डिसेंबर रोजी मुंबईत एका भव्य समारंभात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत नवं सरकार स्थापन केलं आहे. विशेष गरज असलेल्या व्यक्तींच्या कल्याणासाठी सरकार वचनबद्ध असून दिव्यांग व्यक्तींसाठी अनेक विशेष योजना राबवत असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते काल तेलंगणात सिकंदराबादमध्ये मानसिक दुर्बल सबलीकरण राष्ट्रीय संस्था इथं दिव्यांग व्यक्तींना शैक्षणिक सामग्रीचं वाटप केल्यावर बोलत होते. या संस्थेतल्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट सुविधा मिळाव्यात यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही त्यांनी दिली. यानंतर त्यांनी ब्रेल पार्क इथं ब्रेल फॉर ऑल प्रशिक्षण संस्थेचं उद्घाटन केलं. भारत आणि संयुक्त अरब अमिराती दरम्यान संरक्षण क्षेत्र आणि सुरक्षा सहकार्य वाढवण्याची गरज असल्याचं प्रतिपादन परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल नवी दिल्ली इथं केलं. संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद बिन अल नाह्यान यांच्यासोबत झालेल्या 15व्या भारत युएई संयुक्त आयोगाच्या बैठकीत डॉ जयशंकर बोलत होते. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांच्याविरोधात देशाच्या संसदेत दुसऱ्यांदा महाभियोग प्रस्ताव आणला जात आहे. हा प्रस्ताव मंजूर होण्यासाठी संसदेतल्या 300 सदस्यांपैकी 200 सदस्यांचा पाठिंबा असणं आवश्यक आहे. त्यानंतरच हे प्रकरण घटनात्मक न्यायालयात जाईल. त्यानंतर यून सुक येओल यांच्या कॉन्झर्व्हेटिव्ह पीपल्स पॉवर पार्टीच्या 8 सदस्यांना महाभियोग का आवश्यक आहे हे विरोधी पक्षाने पटवून देणं अनिवार्य आहे. महिला कनिष्ठ गट हॉकी आशिया चषक स्पर्धेत आज भारताचा सामना जपानबरोबर होणार आहे. ओमानची राजधानी मस्कत इथं ही स्पर्धा होत असून गेल्या गुरुवारी थायलंडवर भारताने 9-0 असा दणदणीत विजय मिळवला होता. या विजयामुळे भारत उपांत्य फेरीत पोहोचला. तसंच पुढच्या वर्षी चिलीमध्ये होणाऱ्या FIH कनिष्ठ गट जागतिक हॉकी स्पर्धेसाठी देखील पात्र ठरला आहे. आजचा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता सुरू होईल. दुसरा उपांत्य सामना चीन आणि दक्षिण कोरियामध्ये होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान ऑस्ट्रेलियात गॅबा इथं सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर चषक कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या आज सुरू झालेल्या 3र्या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं. मात्र पावसाच्या वारंवार व्यत्ययामुळे आजच्या दिवसाचा खेळ थांबवावा लागला. आजचा खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद 28 धावा झाल्या होत्या. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री आणि आमदार EVKS एलंगोवन यांचं आज चेन्नई इथं दीर्घ आजारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. द्रविड चळवळीचे प्रणेते EV रामासामी पेरियार यांचे भाऊ EV कृष्णसामींचे ते नातू होत. एलंगोवन 2004 गोपी चेट्टी पलयम मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले होते. 2004 ते 2009 या काळात संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री म्हणून काम केलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. एक देश एक निवडणूकशी संबंधित 2 विधेयकं लोकसभेत सोमवारी सादर केली जाणार. देशातल्या सर्व मुख्य सचिवांची परिषद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरू. तारणाविना कृषी कर्जाच्या मर्यादेत 40,000 रुपये वाढ. महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा शपथविधी उद्या नागपुरात होणार. महिला कनिष्ठ गट हॉकी आशिया चषक स्पर्धेत आज भारताचा सामना जपानबरोबर. आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री EVKS एलंगोवन यांचं आज चेन्नई इथं दीर्घ आजारानं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.